कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी पूजा सावंत. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
कॉलेज क्रश तू अनेकांचा असशील, तर तुला कोणी येऊन प्रपोज केलं का? नाही पण म्हणण्यासाठी पण काहीतरी वेगळे ट्रिक्स शोधून काढावे लागतात ना. आणि तू तशी आहे की अगदी तोंडावर नाही म्हणणारी नाही आहेस, तर काय केलंस काय?
घाबरून पळाले होते. एका मुलाने मला विचारलं होतं, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, मी लग्न तुझ्याशीच करणार वगैरे. आणि मी अशी डोळे मोठे केले आणि मी अशी टर्न पळून गेले. आणि माझे मित्र म्हणाले, तू भागी क्यू? मी बोला, वो ना वो ऐसे ऐसे बोला. ते म्हणाले, अरे त्याला त्याने प्रपोज केलं तुला, मुझे नाही ऐसे कुछ करना. आय वॉज बोरिंग ऍक्च्युली.
तर तू आयुष्यात कधी अफेअर केलंस नाहीस? यू नेव्हर हॅड अ बॉयफ्रेंड?
नॉट टिल कॉलेज. 12वी पर्यंत तर नाहीच,
नंतर कोणीतरी होतं. सो तू काही मरमर करून पैसे साठवून काही घेतलं होतंस का तुझ्या? आणि त्याने कसं प्रपोज केलं तुला?
बापरे, नाही मरमर. मी ऑफकोर्स, मला गिफ्ट द्यायला फार आवडतं. मला म्हणजे सगळ्यांना जसं छान छान गिफ्ट द्यायला आवडतात, त्यामुळे एक व्यक्ती जर खूप स्पेशल असेल आपल्या आयुष्यात तर थोडे आपण जास्त प्रयत्न करतो. सो त्याच्यासाठी शॉपिंग, मग पॉकेट मनी जमवून ते एवढूसे जे काही पैसे आहेत ते हे गिफ्ट घ्यायला ठेवायचे असं केलं.
हँडमेड गोष्टी पण आपण बऱ्याच
या केल्यात. मी स्वतःच्या हाताने ग्रीटिंग्स लिहिले आहेत आणि गिफ्ट्स केले आहेत. सो हे सगळं केलं.
तू अवघी 18 वर्षांची असताना श्रावण क्वीन मध्ये तू भाग घेतला होतास. सुरुवातीला काही दडपण तुला आलं होतं का आणि त्याच्याने तू काय शिकलीस?
दडपण म्हणजे मी माझ्या आईशी भांडले होते. आई मला घेऊन जात होती आणि टॅक्सीत आम्ही भांडलो होतो. मला हे मी का आवर्जून सांगते, कारण ना आपल्याकडे ना बरेच असे लोक आहेत ज्यांना ना कॉन्फिडन्सच नसतो की मी हे करू शकते. मीही त्याच्यातलीच होते आणि आय होप माझं हे उदाहरण बऱ्याच लोकांना मे बी 1% तरी इन्स्पिरेशन देईल की आपलं करायचंही नसतं ते. आपल्याला वाटतं की नो आय डोंट बिलॉंग हिअर, किंवा मला ही स्पर्धा करून इंडस्ट्रीत नाही जायचं, मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करेन आणि आय नो मला ऍक्ट्रेस व्हायचंय.
सॉरी टू कट यू, पण तू ग्रॅज्युएशन कशात करत होतीस?
अगेन, मी सायन्स घेतलं होतं. मी 11वी 12वी सायन्स केलं. सो 12वी नंतर मी श्रावण क्वीन झाले. त्यावेळेस मला असं झालं की नाही, मला ग्रॅज्युएशन पूर्ण करू दे, कारण का मला डॉक्टर व्हायचंय प्राण्यांचं. मला झुओलॉजीमध्ये आणि ह्याच्यात करायचं होतं. एक्झॅक्टली. सो ते नव्हतं माझ्यासाठी, पण
नशीब
ते इथे लिहिलंय तेच होणार. आईने आई घेऊन गेली, मी सिलेक्ट झाले आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो जो टर्निंग पॉइंट ठरला तो आज मी तुमच्या समोर उभी आहे इकडे.
त्यानंतर तुला मिळाली क्षणभर विश्रांती ही फिल्म. ऑडिशन क्षणभर विश्रांतीसाठी कसं झालं? तू कशी सिलेक्ट झाली?
क्षणभर विश्रांतीसाठी माझं ऑडिशन झालं नव्हतं. पहिला जो राऊंड होता प्राथमिक फेरी श्रावण क्वीनची, तेव्हा सचित पाटील वॉज अ जज. त्या दिवशी त्यांनी मला क्षणभर विश्रांतीसाठी विचारलेलं, तेव्हा मी श्रावण क्वीनही झाले नव्हते. आणि सचित सर वॉज व्हेरी हॅपी की ज्या मुलीला मी निवडलं चित्रपटासाठी तीच श्रावण क्वीन झाली. अँड आय रिमेंबर, इतकी छान टीम मिळाली होती मला. काही नावं आवर्जून घेईन मी ज्यांनी मला खूप मॉरल सपोर्ट दिला. पहिलं म्हणजे कादंबरी कदम, संजय जाधव, सिद्धार्थ दादा, सचित सर ऑफकोर्स. अनेक लोक आहेत ज्यांनी मला लिटरली उभं कसं राहावं, बोलावं कसं, कुठे पाहावं या सगळ्या गोष्टी शिकवल्या. सो मी स्वतःला खूप लकी समजेन की डेब्यू फिल्म माझी क्षणभर विश्रांती होती.
प्रत्येक ऍक्ट्रेसला स्ट्रगल काही चुकला नाहीये, तर मला सांग की तुला कुठले अनुभव असे आले?
बऱ्याचदा असं होतं श्रुती, मला सांगायला आवडेल की लोकांना वाटतं की ओव्हरनाईट सक्सेस मिळाला, पण त्या ओव्हरनाईटच्या मागे खूप सारी वर्ष गेलेली असतात, खूप अनुभव असतात. बऱ्याचदा आपण तुटतो, उभे राहतो, सर्व्हाइव्ह करतो. जसं मी तुला मगाशी म्हणाले, सर्व्हाइव्ह हा माझा खूप आवडता शब्द आहे, कारण का त्याच्या मागे एक खूप डीप स्टोरी असते प्रत्येकाच्या सर्व्हाइव्ह जे काही त्याची लाईफ आहे. सो बऱ्याचशा गोष्टी माझ्या लाईफमध्ये आल्या, पण अगेन अँड अगेन मी तुम्हाला सांगेन की फॅमिली इज एव्हरीथिंग. फॅमिली, तुम्ही जितके फॅमिलीशी कनेक्टेड आहात, तुमच्या आजूबाजूला जितकी पॉझिटिव्ह माणसं आहेत ना, तेच आहे ग सगळं, तेच आहे खरी. आणि पॉझिटिव्ह माणसं असणं लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. पण डिप्रेशन म्हणजे काय, आय हॅव सीन दिस इन माय लाईफ. आणि त्यावेळेस जसं मी म्हणाले की माझा सपोर्ट सिस्टम इज माय सिस्टर, माझी बहीण आणि माझे बाबा. एक फोन कॉल पप्पांना अँड सॉर्टेड, एव्हरीथिंग इज सॉर्टेड. लाईक मी आत्ताही आय कॅनॉट जस्ट इमॅजिन माय लाईफ विदाउट माय पप्पा, माझी बहीण. आणि मला लिटरली त्यांनी असं हाताला धरून उभं केलं आहे. अशा काही गोष्टी झाल्या, बट फॅमिली इज एव्हरीथिंग. मी थँक्यू म्हणेन त्यांना आज, की आज त्यांच्यामुळे मी आय हॅव सर्व्हाइव्ड.
त्यांना तर तू अनेक फिल्म्स केल्या इनफॅक्ट, पण तुझ्या सगळ्याच फिल्म्स ना त्याच्यामध्ये तुझं कॅरेक्टर नेहमीच उठून दिसलंय. तर मला तुला विचारायचं आहे की तुझ्यानंतर विश्रांती घेतलीस ताईस का?
नाही नाही, घेतली मी विश्रांती, पण काय झालं ना की चित्रपट इतके चांगले मिळत गेले, माणसं इतकी चांगली मिळत गेली. आय रिमेंबर दगडी चाळ. दगडी चाळला मला चंद्रकांत सरांनी फोन केला चंदूकणचे आणि ते म्हणाले की मी फिल्म करतोय पूजा, तुझ्या डेट्स आहेत का? मी म्हणाले हो डेट्स आहेत, मला सांगा कधी यायचंय. तर माझी स्क्रिप्ट आता रेडी नाहीये पण मी तुला एवढं शुअर देतो की फिल्म चांगली. म्हटलं सर तुम्ही का बोलताय, मी येते ना, कारण का मी झकास जेव्हा केली, जेव्हा अंकुश सरांनी डिरेक्ट केलेली ती फिल्म, तेव्हा चंदू सर अंकुश सरांचे असिस्टंट होते, चीफ एडी होते. सो दगडी सायच्या वेळेस आय वॉज अ किड, म्हणजे मी सेटवर यायचे, हा काय सीन आहे, हा आहे का, ह्याचं बॅकग्राऊंड हे आहे, ओके ओके. माझे लाडच व्हायचे, म्हणजे अंकुश सरांनी तर मला त्यांचा जो टिफिन असायचा त्यांचा मी मीच खाऊन जायचे टिफिन ऑफकोर्स. त्यामुळे लाड तर प्रचंड झालेत माझे. त्या चित्रपटाला इतकं यश मिळालं नंतर पुढे, मग पोस्टर बॉय झालं त्यालाही यश मिळालं, भेटली तू पुन्हा, लपा छपी. सो हा विश्रांती अशी नाही घेतली पण
चांगल्या फिल्म,
इट इज गुड. हां
मला सांग की ह्यामध्ये निळकंठ मास्टर नावाची जी फिल्म होती त्यासाठी पण तुला खूप अप्रिशिएट करण्यात आलं. आणि मराठीमध्ये रेन सॉंग्स खूप कमी आहेत आणि त्यात श्रेया घोषालचा आवाज, अजय अतुलचं म्युझिक, रेन सॉंग असल्यामुळे त्या सॉंग शूटच्या वेळी नक्कीच काही किस्से असतील, तर एखादा किस्सा आम्हाला सांग.
जेव्हा मला कळलं की ते गाणं आपल्यालाच कोरिओग्राफ करायचं आहे, त्यामुळे खूप दडपण आलं की एवढं मोठं गाणं आणि नाही चुकीचं काही झालं, नाही चांगलं दिसलं तर काय करावं. पण गजेंद्र अहिरे सर होते आणि इतकं छान ट्युनिंग जमलं होतं ना त्यांचं आणि माझं. सो डान्स जो काही थोडाफार येतो त्याच्या बळावर आम्ही दोघांनी मिळून ते गाणं छान सजवलं. कोरिओग्राफ केलं असं म्हणणार नाही, इट्स अ बिग थिंग कोरिओग्राफी करणं. सो लोकांना आवडतंय ते गाणं.
दिस इज सच अ ब्युटिफुल सॉन्ग यार, आणि स्पेशली या पावसाच्या सीझन मध्ये तर ऐकायला मस्तच वाटतं.